जेजूरगड पर्वत शिवलिंगाकार, मृत्युलोकी दुसरे कैलास शिखर, नाना परींची रचना रचली अपार, तये स्थळी नांदे माझा स्वामी शंकर, माझा स्वामी शंकर। जयदेव जयदेव जयशिव मार्तंडा, अरिमर्दन मल्लारी तुही प्रचंडा, अरिमर्दन मल्लारी तुही प्रचंडा।
अनाद्यंत खंडेराया वेदवंद्यात्मराजा, आरती ओवाळी तो सोडूनी भावदूजा, अनाद्यंत खंडेराया अस्थिर ग्राम एक गड देहची जेजूर, षड चक्रे कडे त्यासी वरी दिव्य पठार, तेथे तू नांदतोसी संगे घेऊन परिवार, उन्मनी म्हाळ साहे शांती बाणाई थोर,
स्वानंद अश्वराज वरी कीर्ती केली थोर, अनादंत खंडेराया
अनादंत खंडेराया वेदवंद्यात्मराजा, आरती ओवाळी तो सोडूनी भाव तुझा, अनादंत खंडेराया।
घेतली दीक्षा तुझी जीव दशा वाघ्या थोर, ओंकार येळ कोट वारंवार उच्चारी, मागे मी सदा वारी लक्ष चौऱ्याऐंशी घरी, एकवीस सहस्त्र शते सहा उच्चार करी,
श्रमलो तेणे पार हिंदता दारो दारी, कौटुमा
विकार वासनादी विचारे फोडियले, अनुभव गाळणीने महाकष्टे गाळियले, भंडार शुद्ध तोची देहा भूषण शोभले, फोडूनी द्वैत भावा ते खोबरे उधळियले,
भूताची ऐक ऐसे आत्मराज प्रगटले, कैसा देव कैसा भक्त देही देही स देखिले, आनंद पुर आला मौन वाचे सी झाली, राधा गोविंद सुताचे पुढे बोलणी कुंटली, अनाद्यंत खंडेराया
अनाद्यंत खंडेराया वेदवंद्यात्मराजा, आरती ओवाळी तो सोडूनी भाव तुझा, अनाद्यंत खंडेराया।
Thank you.
मंडे